नमस्कार. आकाशवाणी पणजी प्रादेशीक खबरां विभागावरवीं कौस्तुभ आपटे तुमकां ह्यो प्रादेशीक खबरो दिता. गोंय भाजपा वतीन राज्यांत वक्फ सुदार जनजागरण अभियान राबयतले अशी माहिती भारतीय जनता पार्टीचे सरचिटणीस राधा मोहनदास अगरवाल हांणी पणजे भाजपा मुखेल्यांत घेतिल्ल्या पत्रकार परिशदे वेळार दिली. मुस्लिम समाजाच्या जागृताये खातीर तशेंच वक्फ मंडळाची माहिती, ताचे कार्य, वक्फ मंडळा कडेन आशिल्ल्या जागेचो उपेग, मुस्लिम समाजा खातीर शिक्षण तशेंच हॉस्पिटलां बांदपा खातीर करतले अशी माहिती तांणी दिल्या.
सरकारी संसाधनों का उपयोग करके माननीय प्रधानमंत्री ने इस देश में हिंदू हो, मुसलमान हो, सिख हो, ईसाई हो, गरीबी की प्राथमिकता के आधार पर उनको संसाधन अधिक पहुंचाने की रणनीति बनाई. यह कार्य बहुत सफलता के साथ हुआ है. अब माननीय प्रधानमंत्री जो मुस्लिम समाज की लाखों लाखों एकड़ की संपत्तियां हैं, जिन्हें बनाने का उद्देश्य था गरीब मुसलमानों का जीवन बेहतर करना, अब वह एक अधिनियम लेकर के आए हैं जो पुराने अधिनियम का ही संशोधन है, बल्कि वह सुनिश्चित करने जा रहे कि वह उस संपत्तियों का ये उपयोग गरीब मुसलमानों के लिए, बेवा विधवा तलाकशुदा मुस्लिम बहनों के लिए, अनाथ बच्चों के लिए, बूढ़े माँ बाप के लिए अधिक से अधिक कैसे उपयोग किया जाए.
वक्फाकडे ज्यो मालमत्ता आसात त्यो ताब्यात घेऊन त्यांचा योग्य तरेन विनियोग करतले. दुरुस्ती विधेयक तातूंतल्यो तरतुदी आणि लाभाविशी जागृताय करतले. वक्फान ताब्यात घेतिल्ल्या मालमत्तांचो मुस्लिम समाजाकूच फटको बसला असे पंचायत मंत्री मॉवीन गुदिन्हो हांणी म्हळा. या पत्रकार परिषदेक मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत, सभापती रमेश तवडकर, जीत आरोलकर, आमदार डॉ चंद्रकांत शेटे आणि अलेक्स रेजिनाल्ड, तसेच भाजप प्रदेशाध्यक्ष दामोदर नाईक, राज्यसभा खासदार सदानंद तानावडे, तसेच म्हापशाचे आमदार जशवंत डिसूज हाजीर आशिल्ले. गोंय पुलिसेच्या गुन्ह्या फाट्यान चिखले मुरगाव धाड घालून 43.20 कोटी रुपयांची घुळी वखदां काल जप्त केल्यात. ह्या वर्सातली गोंय पुलिसाची ही सगळ्यात व्हडली घुळी वखदां आडची धाड आसा अशी माहिती गुन्ह्या फाट्याचे पुलीस अधीक्षक राहुल गुप्ता हांणी दिल्या. पुलिसेन दिल्ल्या माहिती प्रमाण चॉकलेट आणि कॉफीच्या पिशव्यांनी घुळी वखदां पॅक करून घुळी वखदांचो हो व्यवहार सुरू आशिल्लो असे कळ्ळा. जाल्यार वास्को बायणा रावपी निबू विन्सेंट, तशेंच वास्को सडा रावपी मंगेश वाडेकर आनी रेशमा वाडेकर ह्या घोव बायलेक ह्या कारवाया अंतर्गत पुलिसेन अटक केल्या.
तो हमको कल ऐसी इन्फॉर्मेशन थी कि देर आर ग्रुप ऑफ पीपल हु आर ट्राइंग टू डिलीवर, एक कंसाइनमेंट था ड्रग्स का, उसको कहीं पे देने के लिए जा रहे. तो हमने लोगों को जब एप्रिहेंड किया तो इट वॉज फाउंड दैट इट वॉज कोकेन. तो उसको पैक कैसे किया था उन्होंने कि चॉकलेट्स के पैकेट्स, कॉफी के पैकेट्स उसके अंदर कैमोफ्लाज करके भरा हुआ था. बड़ा हमको एक कंसाइनमेंट मिला जिसमें मल्टीपल पैकेट्स पाए गए थे. टोटल इसका जो ड्रग्स का जो पाउडर था उसका जो हमने पैकेट से बाहर निकाल के मेजरमेंट किया था वो 4.32 kg के लगभग आया, जिसकी मार्केट वैल्यू 43 करोड़ होती है. तो 43 करोड़ 20 लाख. तो इट इज द बिगेस्ट सीजर ऑफ गोवा पुलिस.
जागतिक कला दिसाच्या निमतान वॉटर कलर असोसिएशन ऑफ गोवा आणि ग्रामपंचायत चिखली हांच्या जोडपालवान जळस्पाक चिखली हांगा कला संगमाचे आयोजन केल्ले. हो सुवाळो काल मंगळारा 15 एप्रिलाक जालो. ह्या सुवाळ्याक ज्येष्ठ कलाकार कवी गौरीश वेर्णेकर हाजीर आशिल्ले, तशेंच मानाचे सोयरे म्हण ज्येष्ठ चित्रकार समीक्षक नागेश सरदेसाय हाजीर आशिल्ले. कार्यावळीचे सुरवेक मुक्तीछंद ह्या विशयाचेर चित्रकला सर्त घेतिल्ली. 12 ते 14 वर्सां भितर एक गट, 15 ते 17 वर्सां भितर दुसरो गट आनी 17 वर्सां पिराये वयलो चित्रकार हो तिसरो गट अशा 3 गटांनी ही सर्त घेतिल्ली. हे सर्तीक प्रचंड प्रतिसाद मेळ्ळो. कार्यावळीचे उक्तावण मुखेल सोयरे गौरीश वेर्णेकर आणि नागेश सरदेसाय हांच्या हस्तुकीं दिवली भेटोवन झाले. आपल्या उलोवपांत गौरीश वेर्णेकर हांणी ज्येष्ठ जागतीक चित्रकार लिओनार्दो दा विन्सी हांची याद करून तांच्या मोनालिसा पेंटिंगा विशीं सांगले. ह्या संवसारांत दर एकलो हो चित्रकलेचो रसीक आनी ते खातीर प्रत्येक चित्रकारान हातांत कुचलो धरूंक जाय. प्रत्येक चित्रकारान एक चित्रकार म्हूण जगप म्हत्वाचें अशें तांणी फुडें सांगले. आयपीएल क्रिकेट सर्तीत काल चंदीगडात जाल्ल्या खेळात पंजाब किंग्स पंगडान कोलकाता नायट रायडर्स पंगडाक 16 धावण्यांनी हरयले. पंजाब किंग्स पंगडाक दिल्ले 112 धावण्यांचे मोग कोलकाता नायट रायडर्स पंगड पुराय करूंक शकलो ना. आयज दिल्ली कॅपिटल्स राजस्थान रॉयल्स पंगडा आड खेळटलो. पणजी वेधशाळेन नोंद केल्ल्या प्रमाण पणजेंत चडांत चड तापमान 34.4 डिग्री सेल्सियस नोंद जाला, तर उण्यांत उणें तापमान 25 डिग्री सेल्सियस इतलें नोंद जालां. राज्यात फुडले 3 दीस 35 ते 26 डिग्री सेल्सियस तापमान आसतले आनी फुडले 4 दीस हवामान वताळ आसतले. आकाशवाणी पणजी प्रादेशीक खबरां विभागाच्यो मुखावेले खबरापत्र तुमकां आयकपाक मेळटले आयज सांजे 7:20 वरां आनी इतल्यान ह्यो प्रादेशीक खबरो सोंपल्यो.